श्रीराम श्री समर्थांचा मनोभोग पाहतो आहोत. 156वा श्लोक आहे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. हे जे सगळ्या ओळी आहेत ना, ह्या अनुभवाच्या ओळी आहेत. किती शब्दांनी सांगायचं म्हटलं तरी सांगणं अवघड आहे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. एखादा जर कोणी म्हणाला की मी परमात्म्याला जाणलं, तर त्याची गणना मूर्खातच करतात. कारण जाणणं जे आहे, आपण लक्षात घेऊया त्याच्यामध्ये, की एखाद दृश्य आहे एखादं, त्या दृश्य पाहणारा द्रष्टा हा दृश्यापेक्षा वेगळा असतो, आणि तो द्रष्टा त्या दृश्याचं दर्शन घेत असतो. तिथं त्रिपुटी असते. एखादं ज्ञान मिळवायचं असेल तर ज्ञाता आहे, ते ज्ञेय आहे, आणि मध्ये ज्ञान आहे. देयाचं ज्ञेयाचं ज्ञान ज्ञाता घेत असतो. ह्या ठिकाणी द्रष्टा किंवा ज्ञाता हे वेगळे आहेत, आणि दृश्य आणि हे जे समजून घ्यायचं आहे ते ज्ञेय वेगळे आहे त्याच्यामध्ये. तर इथं काय व्हायला पाहिजे आहे की मी त्याला जाणलं असं म्हणताना हे जे द्वैत आहे तसं परमात्म्याच्या ठिकाणी पाहता येत नाही आहे. परमात्मा एक आहे, वस्तू एक आणि आपण एक. आईसी असती वेगळी असं जर असतं, ते एक आणि मी एक आहे आणि त्याला पाहतो आहे, तर ते संभवतं. पण इथं तसं नाही आहे. परमात्म्याला पाहताना जो पाहणारा आहे तो त्याच्यात विरून गेला पाहिजे. जसं एखादा मनुष्य मी झोपलो म्हणाला तर तो झोपलेला नाही अजूनही, आणि जर झोपला तर तो मी झोपलो म्हणायला जागा नाही आहे. जोपर्यंत एखादा मनुष्य पाण्यात बुडाला व बुडाला म्हणतो तोवर बुडालेला नाही आहे, आणि बुडाला तर बोलायला शिल्लक नाही आहे. तसं ज्यांनी परमात्म्याला पाहिलं, जो परमात्म्याशी एकरूप झाला, लीन झाला, मीपणा टाकून त्याच्याशी मिळून गेला, तो मी त्याला जाणलं असं म्हणायला वेगळा राहत नाही. आणि जोवर वेगळा राहतो आहे तोवर त्यांनी त्याला जाणलेलं नाही. म्हणून ते म्हणत आहेत, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. तो अज्ञानीच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मी जाणलं म्हणत असेल तर मी एक आहे, अहंकाराने वेगळेपणाने संकुचित झालेला आहे. आता मी इतका एक क्षुद्र जंतू आहे की तो त्या परमात्म्याला जाणलं असं म्हणणं कसं शक्य आहे. पण जसं समुद्रास किनारी जावं आणि किनाऱ्यावर बुचकुळी मारावी आणि मी समुद्र स्नान केलं असं म्हणावं, त्याला काय समुद्राचा विस्तार कळला? काही नाही, त्यांनी आपल्या शेजारी बुचकुळी मारली, समुद्र स्नान झालं. तसं थोडंफार काय जाणलेलं असेल त्याच्यावर तो म्हणतो मी परमात्म्याला जाणलं. पण परमात्म्याला जाणायचं जर असेल तर त्याच्यात मुरून गेलं पाहिजे. मिठाचा खडा सागराचं माप घ्यायला गेला कसा घेणार? तो सागरात पडल्यावर मीठ विरघळून गेलं, आता मीठ राहिलंच नाही, एकच सागर राहिला. तसं जो कोणी त्याच्याशी मिळून जायला बघतो तो मीपणाने राहतच नाही. आणि जर मीपणाने राहिला तर त्याने त्याला पाहिलेलं नाही आहे. मग एक काय ते बघा, बरोबर आहे ते. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. मी जाणताय ज्याला म्हणतो, मी जाणलो म्हणतो, तो मूर्ख आहे असं समजावं, अज्ञानी आहे. कारण अतर्क्यासी तर्की, परमात्मा अतर्क्य आहे, तर्कात येत नाही. त्याला मी तर्काने जाणलं असं जर कोणी म्हणत असेल तर ते शक्य नाही आहे. तो देह मनबुद्धीच्या पलीकडे आहे, तर्काच्याही पलीकडे आहे, त्याला जाणता येण्यासारखं नाही. अतर्कासी तर्की असा कोण आहे? मग काय करायला पाहिजे? ज्यांनी मीपणे पाहता पाहवेना. मीपणे अहंकाराने मीला बाजूला काढून त्याला पाहायचं म्हणालात तर पाहता येणार नाही. आणि तया लक्षिता वेगळे राहावे ना. लक्षाला लक्ष केलं असा जर झाला तर तो वेगळा राहत नाही. जोवर वेगळा राहतो आहे तोवर त्याने त्याला पाहिलेलं नाही. म्हणून हा जो विषय आहे हा अनुभवण्याचा विषय आहे, की कसं त्याला पाहायचं आहे, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं. म्हणून एक तर पाहणं वेग, म्हणून हा जो विषय आहे हा अनुभवण्याचा विषय आहे, की कसं त्याला पाहायचं आहे, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं. म्हणून एक तर पाहणं वेगळेपणाने होतं, नाही तर दुसरं जे पाहणं आहे ते त्याच्याशी एकरूप होऊन जावं, तदाकार व्हायचं. कशाशी? त्या सत्तत्वाशी, त्या आत्मतत्वाशी तदाकार व्हायचं. त्यामुळे मी जाणलं असं म्हणायला तो मग राहतच नाही काही. आणि जे जाणलं आहे का नाही हे कळायचं कसं? मग कळायचं तर ज्ञानी, ज्याला ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानी पुरुषाची लक्षणं जी आहेत ग्रंथातनं दिलेली आहेत. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात गेले त्यांनी सांगितलेलं, अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, ही लक्षणं इतरांना दिसली म्हणजे त्यांनी समजावं की हा ज्ञानी आहे. तो सांगायला जात नाही की मी ज्ञानी आहे, बाहेर बोर्ड नाही लावायचा तिथे अमुक अमुक ज्ञानी, आत्मज्ञानी, असं नाही आहे. त्याच्या वर्तनात दिसलं पाहिजे की तो तसा आहे. म्हणून म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की, असा कोण आहे? जनी मी पणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहावेना. जे द्वैतातून त्याला पाहणं हे खरं नाही, अद्वय बोधावरच गेलं पाहिजे, म्हणजे त्याला आपण पाहिलं असं होईल. पण ते बोलण्यात येता कामा नये. जय जय रघुवीर समर्थ.